विविध भारती पुणे विजयालक्ष्मी चाळवी सादर करत आहे पुणे वृत्तांत. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आज घरोघरी तसंच सार्वजनिक गणेश मंडळात लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. पुण्यातल्या मानाचा कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपतीचं आज सकाळी वाजत गाजत उत्सव मंडपात आगमन झालं. मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या गणपतीची चांदीच्या पालखीतून मिरवणूक निघाली होती. मानाचा तिसरा फुलांच्या आकर्षक रथात विराजमान झाला होता, तर मानाचा चौथ्या आणि पाचव्या गणपतीचं पारंपरिक लाकडी रथातून आगमन झालं. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, अखिल भारतीय अखिल मंडई मंडळाच्या श्रींचंही मुहूर्तावर आगमन झालं. काश्मीरच्या श्रीनगरमधील लाल चौकातल्या पंच हनुमान मंदिरात गणपती बाप्पांच्या मूर्तीची कायमस्वरूपी प्रतिष्ठापना करण्यात आली. सीमेवर संरक्षण करणारे जवान काश्मीरमधील मराठी बांधवांच्या हस्ते काल हा सोहळा पार पडला. पुण्यातल्या वंदे मातरम संघटना, सरहद संस्था आणि युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट यांच्या सहकार्यानं गणपती बाप्पांची ही मूर्ती कायमस्वरूपी इथं बसवण्यात आली आहे. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक वातावरणात पार पडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच मूर्ती विघटन केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयानिहाय 40x30 फूट आकाराची आणि 5 फूट खोल अशा एकंदर 15 भव्य विघटन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. महापालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रत्येकी 2 विघटन केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांनी मूर्ती संकलन केंद्रामध्ये गणेश मूर्तींचं दान करून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन देखील आयुक्तांनी केलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांनी शहरातल्या सर्व प्रमुख गणेश विसर्जन घाटांची तसंच महापालिकेच्या वतीनं करण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली. त्यामध्ये रावेत इथला जाधव विसर्जन घाट, थेरगाव चिंचवड पूल विसर्जन घाट, चिंचवडमधील सुभाष घाट, मोशीचा इंद्रायणी नदी विसर्जन घाट, मोशी खाण या स्थळांचा समावेश आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा, निर्माल्यकुंडांची व्यवस्था, कृत्रिम विसर्जन हौदांची स्वच्छता आणि डागडुजी करणं अशा विविध सूचनाही आयुक्तांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच पीएमपीएमएलच्या वतीनं गणेशोत्सवात भक्तांसाठी एकंदर 620 जादा बसगाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त होणाऱ्या अतिरिक्त फेऱ्यांसाठी तिकीट दरात 5 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. तर ही विशेष बससेवा असल्यानं रात्री 12 नंतर कोणत्याही सवलतीचे पासेस चालणार नसल्याचं महामंडळातर्फे कळवण्यात आलं आहे. स्वारगेट, हडपसर, पुणे महापालिका भवन, डेक्कन, कात्रज, धनकवडी, भोसरी, निगडी, चिंचवडगाव आदी ठिकाणाहून या जादा गाड्या सुटणार आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत दरवर्षीचा गणेशोत्सव संकल्पनेवर आधारित असतो. प्रतिवर्षी घेतलेल्या संकल्पनेवर गणपतीची आरती तयार केली जाते. ती विद्यार्थ्यांना तालासुरात शिकवून म्हणवून घेतली जाते. 2009 ते 2024 या काळात विद्यमान मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई यांनी लिहिलेल्या आरत्यांचा आशय आरती संग्रह रमणबाग युवा मंचाद्वारे प्रकाशित करण्यात आला आहे. या पुस्तिकेत देण्यात आलेल्या क्यूआर कोडच्या मदतीनं कोणालाही आरतीची चाल सहजपणे समजावून घेता येते. प्रशालेत हा आरती संग्रह विनामूल्य उपलब्ध आहे. कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार राज्यातल्या 10 जिल्ह्यात पिकांचं नुकसान झालं आहे. यामध्ये खरीपातल्या सुमारे 8,48,000 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून नुकसानाचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. कृषी विभागाच्या 24 ऑगस्टपासून आतापर्यंतच्या अहवालानुसार खरीप हंगामातल्या पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, ज्वारी पिकांचं आणि कांदा भाजीपाल्याचंही नुकसान झालं आहे. अतिपावसामुळे पिकांचं नुकसान झालं असल्यास शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीस कळवावं, जेणेकरून पंचनामे करण्याच्या कामास गती येईल, असंही आवटे म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती आज साजरी करण्यात आली. प्र कुलगुरू प्राध्यापक डॉ पराग काळकर यांनी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शैक्षणिक आणि प्रशासकीय विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. पुण्यात सुरू असलेल्या चौथ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आज सकाळच्या सत्रात क्रीडा सेवा नियामक मंडळानं सशस्त्र सेना संघावर 8-0 अशी सहज मात केली, तर अन्य सामन्यात केंद्रीय सचिवालय संघानं थेट करसंकलन नियामक मंडळावर 3-2 असा निसटता विजय मिळवला. पुणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ राहिलं, उद्याही असंच वातावरण आणि कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.